प्रकरण 6 ईश्वरी सहाय्य अ. असं म्हणण्यात येतं की कुठल्याही प्राप्तीकरता संघर्ष करावा लागतो. अगदी तान्ह्या मुलाला भूक लागली असेल तरी दुधाकरता रडावं लागतं. मोठ्या मुलांना खेळणी हवी असतील तर हट्ट धरावा लागतो. मागणीच्या पूर्ततेसाठी मोठ्यांना संप करावा लागतो आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी तर महान संघर्ष उभा करावा लागतो. थोडक्यात, काहीही मिळवण्याकरता धडपड करावी लागते, प्रयत्न करावे लागतात. म्हणजे तरी नेमकं काय करावं लागतं? बाजारातून वस्तू आणायची असेल तर घर सोडावं लागतं, घरापासून बाजारापर्यंतचं अंतर तोडावं लागतं आणि एवढ्यानी भागत नाही तर खिशात आवश्यक तेवढे पैसेही ठेवावे लागतात. या सर्व कृती यशस्वी होण्याकरता जिद्दीचा निकराचा प्रयत्न करावा लागतो, तो पैसा मिळवण्याकरता. त्यासाठी जणू काही आयुष्य खर्ची घालावं लागतं, आपली सर्व शक्ती पणाला लावावी लागते. बाजारातील वस्तू आणण्याकरता, म्हणजेच वेगळ्या शब्दात पोट भरण्याकरता अथवा देह जगवण्याकरता एवढा आटापिटा करावाच लागतो. नुसता कसाबसा देहच जगवायचा असेल तर त्या मानाने प्रयत्न कमी लागतो, परंतु त्याबरोबरच देह बऱ्यापैकी जोपासायचा असेल आणि देहासह मन, बुद्धी आणि विचार यांना उत्तम खाद्य द्यायचे असेल तर अडचणीही जास्त, म्हणून प्रयत्नही मोठा आणि संघर्षही अधिक उच्च पातळीवरचा. मानवी जीवनात सर्वाधिक उच्च पातळीवरचं कार्य विचारातून प्रवर्तित होतं. अगदी देहाच्याच दृष्टीने पाहिलं तर पोटापासून मेंदू 1.5 हात वर आहे. म्हणजे पोटाचं नुसतं भरण करण्यासाठी देखील पोटापासून 1.5 हात उंचीवर जाऊन विचार करावा लागतो. एक मात्र खरे की एकदा विचार करण्याची सवय लागली की विचारांचं देखील स्वयंभू एकावर एक असे जे स्तर असतात ते समजू लागतात. उदरभरणाकरता अगदीच खालच्या पातळीवरचा विचार लागतो. त्यावरचा विचार हा देहरक्षणाचा आणि त्याही वरचा विचार देह निरीक्षणाचा. नंतर देहाभोवतीची आंतर आणि बाह्य परिस्थिती आणि शेवटी आपण आणि आपले प्राप्तव्य यातील अंतर, अडचणी आणि त्या दूर सारण्यासाठी आवश्यक असलेला संघर्ष. विचारांचे हे स्तर तथा विचारांच्या लहरी या सर्वांचा विचार केला तर, म्हणजेच विचाराचा विचार केला तर विचारांचं सौंदर्य उमजू लागतं. मूळ विचार जिथून निर्माण होतात तिथूनच सर्वसृष्टी निर्माण झाली असे शहाणे जाणकार लोक म्हणतात. आणि आपणही विचार केला तर आपल्यालाही प्रत्ययाला येतं. आपल्या विचारांचा मूळ निर्माता जो आत्मा, तोच परमात्मा होऊन सृष्टी निर्माण करतो ना. सृष्टी जर सौंदर्याने ओतप्रोत भरलेली आहे तर विचारात विचारांचं स्वयंभू सौंदर्य का बरं भरलं नसेल? याचं आणखी एक कारण आहे. विचारांच्या तसेच सृष्टीच्या सौंदर्याचा उगम एकमेवाद्वितीय अशा सत्यापासून आहे. आणि निखळ सत्य हे नेहमीच शिवत्वाच्या किनखापी मेहरपीमध्ये स्थापन झालेलं असतं. एकूण काय, तर कुठलाही प्रयत्न, धडपड किंवा संघर्ष हा देहाच्या पातळीवर जरी कष्टप्रद असला तरी तो विचाराच्या पातळीवर नेताच त्यातून सत्य, शिव आणि सौंदर्य प्रगट होऊ लागते. गुलाबाचं रोप फुलांनी डवरलं की मनुष्य फुलांच्या सौंदर्याने मुग्ध होतो, काट्यांचं भान विसरतो. आपलं प्रत्यक्ष जीवन कितीही काटेरी असलं तरी त्याला विचार सौंदर्याने नटवलं की त्या काट्यांचीच जणू फुलं होतात. कारण त्या विचार सौंदर्यात प्रत्यक्ष परमात्मा भरलेला असतो. अत्यंत हळूवारपणे विचारांच्या माध्यमातून तो जीवन दर्शन घडवतो. तेच दर्शन दुःख विस्मृतीला सहाय्यभूत होतं. हे ईश्वरी सहाय्य साधेसुधे असत नाही, तर जीवमात्र प्रसंगी दुःखाच्या सरोवरात अकंठ बुडालेला असूनही त्याला पाण्याचा थेंबही स्पर्श करत नाही, एवढी अलिप्तता विचारातून त्याचे ठिकाणी स्थिर होते. निष्कलंक, निरागस, निर्मळ विचार हाच स्वयमेव ईश्वर जाणावा म्हणजे जीवनातील प्रत्येक कृतीत त्याचं सहाय्य जाणवल्याशिवाय कसं राहील? सोहम हंसः।